टाकून भक्तांच्या साठी तरीही धावेन. गेलो जरी हे शरीर टाकून भक्तांच्या साठी तरीही धावेन. साईच्या भक्तांना हो हकेसाठी आई ही धावे. समाधी साईची नव सास पावे लेकरांच्या हकेसाठी आई ही धावे. दुःख हे मुळीच तोची झाला साईच्या चरणी एक रूप होता घडते करणी. धन्य तोची झाला साईच्या चरणी एक रूप होता घडते करणी. साऱ्याच दुःखांना हो साऱ्याच दुःखांना एकच उपाय. साऱ्याच दुःखांना एकच उपाय म्हणा पूर साई भक्तांचा नेहमीच पूर. शिर्डीच आमचे पंढरपूर साई भक्तांचा नेहमीच पूर. दाटून